खाबाई ओवी घ्यावी माझी कानी सांगितो मी लखाबाई लेक मातीची कहानी जन्म दरवळावे सुगंधान ज्याच्या पोटा लागले क ओवी ऐका आनंदान लेक आली माझ्या पोटी चांदी सोनियाची घाटी झाला आनंद बापा लाग गावाला जिलबी वाटी लेक गोडी सगोंजीर वेड लागलय महालाला खेळ पाहून लेकी साग आसू बापाच्या गालाला असले किचा जन्म मी सांगावा कोणाला चिंता लेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला मंदी आली लग्नासाठी त्या बापाचा ग जीव होत वर खाली अन्न जाईना बापाला कसा घास हा गिळावा वाटे बापाच्या जीवाला ग भला जावाई मिळावा आता लेकीचा जन्म गोड मदाची खारी क आज फोडावी सुपारी ग उद्या धरावी तारीख आशा हुंड्याच्या ग पायी कस आलं हे आसल दाची खारी त्याचा बाप टाका मोडून लगीन लग्नासाठी बापा लागला रडाया हुंड्याच्या ग पैसा पायी सावकाराचा पडतो पाया आस मारून मंडप करी थाटाचा ग सोळा लय गरीबी त्या बापाची ग सोन घाली तोळा तोळा लेक झाली ग परक्याची झाल्या परक्या साऱ्या वाटा पाणी लेकीच्या डोळ्याला ग वाहे लाटा वरी लाटा निघाली बाप पाहतोय दडून रक्त मासाचा ग गोळा चिमणी चालली उडून पर क्या दारी नाही सुखाचा गघास सुरू झाला लकचा ग गोळा चिमवनवाच
केली पैशाची मागणी नाही कवडी बिहातात देता पैशाला नकार ग लेख राहिली दातात
लेख जाळून मारली पत्ता नाही ग कुणाला वाट पाहतो बंधू राया ग तिची रक्षा बंधनाला
प्रेत पाहून लेखीच पेट काळ जाचत
लेख जाळून येईना ग माय
माझ्या चांदाचा हा मुकडा
लेख देव घरी गेली
राजू साजन बाळान गोवी शेवटाला नेली राजू साजन बाळान गोवी शेवटाला नेली
दर्शन मुले तेव्हा कैसं पण